नमस्कार मित्र हो, मी बिंदिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये. आणि आजचा आपला भाग आहे दुसरा. दुसऱ्या भागाचं नाव आहे वर्तमानात जगा. पुस्तक आहे मजेत जगावं कसं, आणि लेखक आहेत शिवराज गोरले. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती ह्या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो आणि भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमान काळ, तोच भरपूर जगायचा असतो. ओशोंच्या मते वर्तमानात जगणं हाच खरं माणसाचा धर्म आहे. ते म्हणतात, धर्म का संबंध न तो अतीत से है न भविष्य से, धर्म है अभी और यही जीना. बस अभी और यही, इस क्षण के पार कुछ भी नहीं है. वर्तमान के अतिरिक्त और किसी की कोई सत्ता नहीं है. लेकिन लोग अतीत में जीते हैं और भविष्य में उनकी वासना अटकी होती है. जीते हैं उसमें जो अब है नहीं, और आशा करते हैं उसकी जो अभी हुआ नहीं और शायद कभी होगा भी नहीं. यावर एक प्रश्न असा येतो की आपण सगळे तर उद्याच्या आशेवरच जगत असतो, अभ्यास करत असतो, काम करत असतो, बचत आणि तरतूद करत असतो. मग हे सगळं व्यर्थ आहे का? उद्याची आशाच सोडली तर आजच्या जगण्याला अर्थ काय राहील? विमला ठकार यांनी या प्रश्नाचं सोपं सविस्तर उत्तर दिलं आहे. आपण अनेक स्तरांवर जगत असतो, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक. आपल्या गरजा असतात, जबाबदाऱ्या असतातच. त्यासाठी आयुष्याचं नियोजन करावं लागतंच. आपल्याला आयुष्यात काय काय हवं आहे, किती कमवायचं आहे, किती खर्च करायचा आहे, आपलं राहणीमान काय असणार आहे, हे सगळं ठरवावं लागतं. याचा आज आणि उद्याशी संबंध नाही, एकूण जीवनाशी, जीवनाच्या समग्रतेशी आहे. एकदा हे सर्व ठरवल्यानंतर मात्र मानवीय संबंधांमध्ये, परस्पर व्यवहारामध्ये प्रत्यक्ष जगण्याचा संबंध येतो. तेव्हा मानसिक दृष्टीनं, वैचारिक दृष्टीनं हे ओळखून जगायला हवं की उद्याचा भरोसा देता येत नाही. मरण तर आपल्या सोबतच आहे. कोणता श्वास शेवटचा होईल, शेवटचा ठरेल, याची कल्पना नाही, शाश्वती नाही. तेव्हा जो श्वास आत्ता मिळाला आहे त्याचा उत्सुकतेनं संपूर्ण उपभोग घ्यावा. या क्षणात आपली सगळी शक्ती ओतून, आपली सहृदयता, सावधानता ओतून जगावं. मग हाच जरी शेवटचा श्वास ठरला तरी आपलं काही जगायचं राहिलं आहे असं वाटू नये. जेव्हा आपण असं सर्वस्व ओतून पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, सोबत देतो, संगत करतो, अशा सर्वस्व ओतून केलेल्या संबंधांमध्ये इतका आनंद असतो की यातून मला काय मिळणार आहे याची चिंताच राहत नाही. द ॲक्ट ऑफ लिव्हिंग बिकम्स इट्स ओन फुलफिलमेंट. मानवी संबंध हे भावी आयुष्यासाठी गुंतवणूक बनू नये, आजचे संबंध उद्या उपयोगी पडतील, म्हातारपणी कामी येतील असं म्हणून जर आपण जगायला गेलो तर ते सारे अंदाज खोटे पण ठरू शकतात. मग दुःख पदरी येतं. भविष्यातील सुखाची आशा ठेवल्यामुळेच दुःखाची संभावना निर्माण होते. लोक भविष्याची तरतूद करण्यात इतके गुंतून जातात की वर्तमानात जगायचं राहूनच जातं. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. आंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार? आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करीत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. डॉक्टर राजीव शारंगपाणी म्हणतात, नियमांपेक्षा ॲब्स्ट्रॅक्टली मजा आणते. आयुष्य जर नियमांनी करकचून बांधलं तर आनंद संपलाच. आला क्षण पूर्णपणे जगूनच आयुष्यात आनंद मिळवायचा असतो. जगण्यात उत्कटता हवी, उत्स्फूर्तता हवी, पण तारतम्यही हवं. ओशोंनी त्यासाठी एक सोपा सल्ला दिला आहे, जे व्यर्थ आहे ते उद्यावर ढकला. कोणी तुम्हाला शिवी दिली तर त्याला म्हणावं तुला 24 तासांनी उत्तर देतो. मात्र कोणी प्रेम मागत असेल तर ते त्वरित देऊन मोकळे व्हा. धन्यवाद.